ਮੈਂ ਤਾਂ ਕਿਉਂ ਯਾਰ ਲੈ ਤੇ ਨਹੀਂ ਵੇਖ ਸਕਦੀ ਮੈਂ ਮੈਂ ਆਪਣੇ ਮਾਪਿਓ ਦੇ ਘਰ ਵੇਣ ਪਈ ਆ ਮੈਂ ਤੇਰੀ ਇਹ ਹਾਲਤ ਨਹੀਂ ਵੇਖ ਸਕਦੀ
ਯਾਰ ਮਿਲਾ ਨਹੀਂ ਤੇ ਮਾਰ ਮੁਕਾ ਹੁਣ ਮੁੱਕ ਚਲੀਆਂ ਨੇ ਸਾਰ ਗਿਆ ਮੈਂ ਤੱਕ ਤੱਕ ਕੇ ਉਸ ਬੇਦਰਦੀ ਦੀਆਂ ਰਾਵਾਂ ਕਰਕੇ ਕਰਕੇ ਵਿਛੜੇ ਯਾਦ ਸਜਨ ਪਿਆਰੋ ਰੋ ਹਾੜੇ ਪਾਵਾ ਦੇ ਖੁਰਸ਼ੀਦ ਨੂੰ ਤੁਰ ਗਿਆ ਏ ਜਿਹੜਾ ਥਰੂ ਹੋ ਕੇ ਹਾਂ ਹਰ ਵੇਲੇ ਹੰਝੂ ਮੇਰੀ ਅੱਖੀਆਂ ਚੋਂ ਵਸਦੇ ਹਰ ਵੇਲੇ ਦੇ ऐना दुख दिल मेरा रब्बा क्यों बनाई यार देव छोड़े मैनू मार मुकाई ऐना दुख दिल मेरा रब्बा क्यों बनाई यार
बाबा सही सामने की
तो हमें घर वाले को छोड़ के आ गए।
ओहो बाबा सही बस हूँ मैं आ गया और मैं वापस नहीं बनना बस मैं उनकी वो हालत नहीं देख सकती।
बारिया मेरा मेरा पुत्र शायद शायद तू ही गाल को भूल गई है कि तू एक मशर की ब्यूदी थी तो मशर की ब्यूदी थी जेरे घर दे तू तो डोला वेंदे बोलता हूँ घर दे तू उनका जनाजा वापस है।
बाबा सही बस मैं नहीं वेंदी
हैं मेरे मेरे कर क्या गाल सुन दे तेरी तू तू घर कौन है वैसे तेरी ये जुरत कि तू क्यों तो सामने बुले से तू घर दे कौन है वैसे हैं
बाबा सिंह
माफ कर दियो। शायद तू ही गाल भूल गई अल्लाह ताला का फरमान है कि खामिन औरत का मजाजी खुदा अपने अल्लाह ताला ने फरमाया कि मेरे बाद अगर कहीं कुछ सजदा जायज होता तो बल ओदा मजाजी खुदा को होता इसे कदम से बल्दी वापस चली भाई जेरे कदम से तू चलक पहुंची है जे तू मेरी धी है बल्दी वापस चली भाई ओ ते को माफ रख रहे थी तो मैं भी तेको माफ रख रहा तो बल तेको खुदा भी माफ रख रहे थी तेको मेरा सोना रब भी माफ रख रहे थी अपने घर लगी
ممتاز ممتاز میں معاف کر جا ممتاز میں معاف کر دے ممتاز میں معاف کر جا ممتاز میں معافی دے دے میں معافی دے دے ممتاز ممتاز اللہ آج کے دور کی دھی بہن کو عزت دے انہیں کو توفیق دے کہ اپنے شوہر دی اپنے مزاجی خدا دی عزت کرے اللہ جو میں غلطی کیتی ہے یہ غلطی کوئی بھی نہ کرے اللہ صحیح میں کو معاف کر دے معاف کر دے میں کو اللہ صحیح
آڈیو کیسٹ اور ویڈیو سیڈیز میں بھی دستیاب آج ہی اپنے قریبی میوزک شاپ سے خرید فرمائیں